पुढील नोंद आहे गवत्या साप अर्थात ग्रीन स्नेक. गवत्या या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. त्याचे शास्त्रीय नाव मॅक्रोपिस्थोडॉन प्लंबिकलर असे आहे. समुद्रसपाटीपासून 700 ते 2000 मीटर उंचीपर्यंत हा आढळतो. हा सामान्यत डोंगराळ भागात राहणारा असला तरी डोंगरालगतच्या सपाट प्रदेशातही आढळतो. तो गवत आणि झुडपांमध्ये असतो पण घरातही येतो. गवत्या सापाच्या नराची लांबी सुमारे 60 सेंटीमीटर तर मादीची सुमारे 90 सेंटीमीटर असते. पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरे ठिपके असतात. पाठीवरील प्रत्येक खवल्याच्या मध्यावर कणा अर्थात उंचवटा असल्यामुळे ती खरखरीत असते. खालचा रंग पांढरा असून दोन्ही बाजूंवर पिवळ्या रेषा असतात. दोन्ही डोळ्यांच्या मागून एक काळी रेषा निघालेली असते. शेपूट लहान असते. तो गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. मात्र तो सहसा झाडांवर किंवा झुडपावर चढत नाही. बेडूक आणि भेक हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगाई किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मिलनकाल दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेला 8 ते 15 अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये पिले जन्मतात. गवत्या साप सौम्य वृत्तीचा निरुपद्रवी पण चपळ आहे. बहुधा तो दिवसा हिंडताना आढळतो. क्वचित रात्रीही दिसतो. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा आणि काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात. ही नोंद वी ज्ञा लाळे यांनी केली आहे.